स्वामी माधवनाथाय नमः। ॐ स्वामी मकरंदनाथाय नमः। मी गायत्री कुलकर्णी आपण सर्वांचे 15 ते 25 युवा स्नेह कार्यक्रमात स्वागत करते। आतापर्यंतच्या युवा स्नेह कार्यक्रमांमध्ये आम्ही दासबोधातील काही ओव्या गुणांचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने विविध चरित्रांमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला। यावेळी आम्ही एका चरित्राचा अभ्यास करायचा ठरवून त्या अनुषंगाने येणाऱ्या गुणांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला। त्यासाठी आम्ही हनुमंतांचे चरित्र निवडले। म्हणूनच आपण कार्यक्रमाची सुरुवात भीमरूपी स्तोत्राने करूयात। सद्भक्त शर्वरी कुलकर्णी भीमरूपी स्तोत्र सादर करेल। आपण सर्वजण तिच्याबरोबर म्हणूयात।
भीमरूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारे अञ्जनी सूता रामदूता प्रभञ्जना महाबली प्राणदाता सकला ऊठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदन्तरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे ऊचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईले नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चाळिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किण किण नागरा तपारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविस्तुल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिल्या बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जा तसे तयासी तुळणा कोठे मेरुमंदार धा कुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र पावती रूप विद्यादि स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत संबंधादि रोग व्याधि समस्त ही नासती टूटति चिंता आनंदे भीम दर्शने सिधरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासति इति श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुति स्तोत्रं संपूर्णम्।
संत महात्म्यांच्या चरित्राचं जर नियमित वाचन केलं तर नेहमीच्या साधनेत अभ्यासात एक वेगळाच उत्साह येतो। लहानपणापासून आपण हनुमंतांच्या शक्ती सामर्थ्याच्या अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत, त्यामुळे हनुमंत हे अनेक दैवी गुण असलेले भगवंतांचे अवतार अशी मनात एक प्रतिमा निर्माण झालेली असते। हनुमंतांच्या चरित्रातून आम्ही काही निवडक प्रसंग निवडले जे आपल्या दैनंदिन सर्वसामान्य जीवनाला रिलेट करता येतील आणि त्यातून आपला सद्गुरूंप्रतीचा सेवाभाव निष्ठा वाढीस लागेल। ज्यावेळी सीतामाता शंभर योजना सागरापलीकडे आहेत हे कळले त्यावेळेला सगळेच जण अतिशय चिंतातूर झाले. हनुमंत हे अतिशय व्याकुळ झाले. माझ्या शक्तीचा माझ्या स्वामींना काहीच उपयोग होत नाही का, ह्याने ते अतिशय शोकाकुल झाले. परंतु जेव्हा जांबुवंतांनी त्यांना त्यांच्या शक्तीचं स्मरण करून दिलं त्यावेळेला त्यांनी श्रीरामांना वचन दिले, आता सीतामातेचा निरोप घेऊनच परत येईन. एवढा सागर पार करून परत येणे हे स्वामींवरील निस्सीम प्रेमाशिवाय शक्य नाही. त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य रामचंद्रांना अर्पण केलं. हनुमंत हे सुग्रीवाचे सचिव होते आणि श्रीरामांचे अतिशय लाडके भक्त. सुग्रीवाचे अतिशय उत्तम साचिव्य करत असतानाच श्रीरामचंद्रांच्या सेवेत क्षणाचाही विलंब होणार नाही इतकी कार्यतत्परता त्यांच्यात दिसून येते. रामरक्षेत हनुमंतांचे वर्णन करताना म्हणतात, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला आहे नेतृत्व वक्तृत्व भक्ती भजन यात सर्वश्रेष्ठ, तरीही श्रीरामचंद्रांच्या चरणी पूर्ण लीन असलेले हनुमंत. 15 ते 25 हा वयोगट असा आहे की जेव्हा आपण आपल्या शारीरिक शक्ती संयम संकल्प हे कितीही मर्यादेपर्यंत ताणू शकतो आणि म्हणूनच हनुमंतांचं चरित्र हे आपल्यासाठी आदर्शवत आहे.
16 ते 25 वयोगटातील आपण युवक युवती आपल्या वेळेच्या बाबत जितके फ्लेक्झिबल आहोत तितकेच आपण आपल्या विचारांच्या वैचारिक जडणघडणीच्या बाबतीतही फ्लेक्झिबल असतो. कधी कधी वाटतं की हा आपला एक ड्रॉबॅक आहे, पण कधी कधी असंही वाटतं की ठरवलं तर हाच आपला स्ट्रॉंग पॉईंट सुद्धा होऊ शकतो. वैचारिक जडणघडणीचा मुद्दा मला अशासाठी मांडावासा वाटतो कारण याच वयोगटात आपण आपल्या प्रायोरिटीज ठरवायला हव्यात. आपल्याला नक्की काय करायचंय ते ठरवायला हवं. हे मी करिअरच्या बाबतीत नाही बोलत आहे, तरी मी हे आपल्या केंद्राबद्दल बोलतोय. आपण सगळ्यांनी केंद्राला आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानीच ठेवलंय, किंवा स्वामीजींच्या आशीर्वादाने आपण तसा प्रयत्न करतोय. पण कॉलेजमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी विविध कारणांमुळे आपल्या प्रायोरिटीज इंटरचेंज होण्याची शक्यता असते. अशा वेळी अगदी त्या धोक्याच्या क्षणीसुद्धा सद्गुरुस्मरणच आपल्याला त्यातून वाचवू शकतं. आपला जर एक विचार पक्का असेल, आपली प्रायोरिटी फिक्स असेल, वेल डिफाईन्ड असेल, तर स्वामीजींच्या कृपेने असा धोका उत्पन्नच होणार नाही. म्हणून मला माझी वैचारिक जडणघडण महत्वाची वाटते आणि त्यासाठी माझी केंद्रातील उपस्थिती मला महत्वाची वाटते. हनुमंत शक्तीची देवता आहे. हनुमंत ही विजयाची देवता आहे. हनुमंत ही भक्तीची देवता आहे. हनुमंतांनी केलेली गुरुसेवा म्हणजे आपल्यासाठी असं एक विशाल शिखर आहे की ज्याचा फक्त पायथाच आपल्या दृष्टीपथात आहे आणि कुवतीत देखील. हनुमंत हे असे शिष्य भक्त आहेत की जे देवपदाला पोचले. म्हणूनच एक भक्त म्हणून त्यांची नेमकी भूमिका काय होती काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं वाटलं. कधीकधी हनुमंतांना पराकोटीची सेवा करताना पाहून रामचंद्र त्यांना म्हणत, हनुमंता तू माझी इतकी सेवा कार्य करतोस, तू तर माझाच अंश आहेस, तू तर एकदम मजेत राहायला हवंस. त्यावर हनुमंत त्यांना म्हणत, देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशकः आत्मदृष्ट्या त्वम एवम अहम इति मे निश्चिता मतिः. हे प्रभू, माझी अशी पक्की धारणा आहे की जेव्हा मी देहबुद्धीवर असेन तेव्हा मी आपला दास आणि दासच आहे, जेव्हा मी जीवभावावर असेन तेव्हा मी आपला अंश आहे यात काहीच शंका नाही, जेव्हा मी आत्मबोधावर असेन तेव्हा हे प्रभू आपण आणि मी एकच असू, परंतु आत्ता म्हणजे देहबोधावर मी आपला फक्त दासच आहे. हनुमंतांना देवत्व प्राप्त झालं आहे म्हणून ते या तीन बोधांवरील त्यांची भूमिका स्पष्ट करतात. परंतु आपण मात्र केवळ त्यांच्या देहबोधावरील भूमिकेचा स्वीकार करण्याचा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. हनुमंत म्हणतायत, देहदृष्ट्या तू दासोहम. या प्रसंगावर चिंतन करताना मला दास या भूमिकेच्या व्याप्तीची जाणीव झाली. हनुमंत ज्यांनी राम रावण युद्धात रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या प्राणांचं रक्षण केलं, ज्यांनी आपल्या पराक्रमाने युद्ध गाजवलं, ज्यांचं वर्णन बुद्धिमताम वरिष्ठम असं आहे, ते म्हणतायत, प्रभू मी आपला दास आहे, आपण या भूमिकेचा स्वीकार करू, आपण स्वामीजींचे दास बनण्याचा प्रयत्न करू, स्वामीजीच आपली प्रायोरिटी बनावी, मग त्यात सगळंच आलं. स्वामीजींनी सांगितलेली साधना, आपल्या भाग्यानी आणि त्यांच्या इच्छेनी त्यांची देहाच्या अंगानी सेवा, स्वामी कार्याची सेवा, या गोष्टी जर आपल्या प्रायोरिटी बनल्या तर आपण भरकटणार नाहीच. अर्थात हे सगळं स्वामीजींच्याच कृपेने होईल. हनुमंत म्हणतात, प्रभू रामचंद्रांच्या भक्तांची सेवा करण्यात देखील मला तितकाच आनंद मिळतो जितका प्रभू रामचंद्रांच्या सेवेत मिळतो. गुरुसेवा म्हणजे सद्गुरूंची देहाच्या अंगाने सेवा तर आहेच, पण त्याची व्याप्ती विलक्षण आहे. साधकाच्या जीवनातील पवित्र अशा गुरुसेवेवर आता सद्भक्त वंदना पुरोहित तिचे चिंतन मांडेल.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 15 ते 25 वयोगटाच्या युवास्नेह कार्यक्रमात आज आपण हनुमंतांच्या चरित्राच्या अंगानी गुरुसेवेवर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुरुसेवा म्हणजे सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन. गुरुसेवा म्हणजे दास्यभक्ती. दास्यभक्तीमध्ये मी भगवंताचा आहे हा भाव दृढ होतो. हनुमंतांचं दास्यत्व तर काय वर्णावं. हनुमंतांनी त्यांचं संपूर्ण जीवन श्रीरामांसाठी समर्पित केलं होतं. श्रीरामांनी हनुमंतांना सीतामातेची भेट घेण्यास लंकेला पाठवले होते. तिथे गेल्यावर प्रथम हनुमंतांना सीतामाईंची भेट घेऊन त्यांचा विश्वास संपादन करायचा होता. हनुमंत शोध घेत घेत अशोकवनात पोहोचले. तिथे अनेक राक्षसींच्या पहाऱ्यामध्ये सीतामाई बसलेल्या दिसल्या. ते छोटं रूप धारण करून सीतामाता ज्या झाडाखाली बसल्या होत्या त्या झाडावर जाऊन बसले. त्यांनी रामचरित्राचं मधुर आवाजात गायन सुरू केलं. सीतामातेने त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात. तेव्हा हनुमंत त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले व म्हणाले, मी रामचंद्रांचा सेवक आणि जानकी मातेचा पुत्र आहे. त्यांनी त्यांच्या जवळची श्रीरामांची मुद्रिका सीतामातेला दिली. हनुमंतांनी त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांनी वनाचा विध्वंस करायला सुरुवात केली. रावणाची भेट व्हावी यासाठी म्हणून त्यांनी स्वतःला इंद्रजिताच्या हस्ते पकडून घेतले. रावणाने संतापाने हनुमंतांची शेपटी जळायची व राजधानीत भिंड काढायची आज्ञा दिली. हनुमंतांची जेव्हा धिंड काढण्यात आली तेव्हा त्यांनी सर्व रस्ते बघून ठेवले. हनुमंतांची शेपटी जेव्हा पेटवली गेली तेव्हा ते आपली शेपटी वाढवत गेले व त्याच शेपटीनी व त्याच अग्नी त्यांनी लंकेचं दहन केलं. या प्रसंगावरून असं लक्षात येतं की हनुमंतांनी सीतामातेस श्रीरामांचा फक्त निरोपच दिला नाही तर उरलेल्या वेळेत कार्याला उपयोगी असं कामही केलं. लंकेच्या भोगांमध्ये न अडकता त्यांनी त्याचं दहन केलं. आपण पडताळून पाहिलं तर आजकाल आकर्षणं इतकी वाढली आहेत की आपण त्यात गुंतत जात आहोत. सुखसुविधा गरजेपुरत्या राहिल्या नसून त्या आपली अनावर भूक बनत आहेत. साधकाने याबाबतीत सावधानता बाळगणे फार महत्वाचे आहे. पुढे श्रीराम सर्व वानरसेनेला घेऊन लंकेला गेले. तेथे गेल्यावर रावणाबरोबर युद्धाला सुरुवात झाली. युद्धात जेव्हा रावणाचा मुलगा इंद्रजीत याला वाटले की आता आपण जगणार नाही तेव्हा त्याने लक्ष्मणावर शक्तिशाली बाण सोडला. लक्ष्मण तिथेच बेशुद्ध होऊन पडले. श्रीराम लक्ष्मणांना भेटायला गेले. सगळे वैद्य प्रयत्न करत होते पण कोणाच्याही उपचाराला गुण येत नव्हता. सगळ्या वैद्यांनी हात टेकले. तेव्हा हनुमंतांनी तात्काळ विभीषणाला रावणाच्या राजवैद्यांची माहिती विचारली. जेव्हा लंकेत हनुमंतांची धिंड काढण्यात आली होती तेव्हा त्यांनी सगळे रस्ते पाहून ठेवले होते. ह्या गोष्टीचा उपयोग त्यांना रावणाचे राजवैद्य सुषेण यांना शोधण्यासाठी झाला. अशा तऱ्हेने हनुमंतांच्या प्रसंगावधानामुळे लक्ष्मणांचे प्राण वाचले. परिस्थितीची गरज ओळखून त्याप्रमाणे योग्य पाऊल टाकायला हवे हे या प्रसंगावरून कळते. भगवंताकडे प्रार्थना करावीशी वाटते. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. हनुमंतांप्रमाणे ज्यांनी आपलं सर्व जीवन सद्गुरूंच्या सेवेसाठी वाहून घेतलंय ते म्हणजे आपले प्राणप्रिय स्वामीजी. गुरुसेवेचं एक उत्तम उदाहरण. गुरुसेवा व्रत हे धरिले, सर्वस्व त्यात वेची आले. मन प्राण ओतुनी उरले, त्या शुद्ध स्वरूपी राहावे. ह्या ओळींमधून स्वामीजींचं सारं जीवनच डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांच्या साधकावस्थेत चंपला रांगेत ठेवण्यापासून प्रवचन करण्यापर्यंत सर्व सेवांमध्ये त्यांचा सहभाग होता. सद्गुरूंचा मनोभाव जाणण्याइतकी तरलता व तो पूर्ण करण्याइतकी तत्परता त्यांच्या चरित्रातून जाणवते. एकदा स्वामी माधवनाथ म्हणाले की शंकर कृष्णदेव यांनी दासबोधावर लिहिलेली प्रस्तावना दुर्मिळ झाली आहे. तेव्हा स्वामी मकरंदनाथांनी ती स्वतः लिहून त्यांना अर्पण केली. तसंच त्यांच्या सद्गुरूंनी व्यक्त केलेलं भूगाव साधकाश्रमाचं स्वप्न देखील त्यांनी सर्व साधकांना सोबत घेऊन पूर्ण केलं. एखादा नियम करावा व तो प्राणापलीकडे जपावा ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. केंद्रातील उपस्थिती नियमित असावी असा स्वामीजींचा कटाक्ष असे. काही कारणामुळे केंद्रात यायला जमलं नाही तर ते केंद्राच्या पायरीला नमस्कार करून यायचे. प्रत्येक श्वास स्वामी कार्यासाठी वेचणारे स्वामीजी आपले प्रेरणास्थान आहेत. चित्तशुद्धी होण्यासाठी, देहभाव गळून जाण्यासाठी, अंगी नम्रता लीनता येण्यासाठी, भगवंताशी जोडले जाण्यासाठी, सगळा अहंकार गळून जाऊन सद्गुरूंच्या चरणी विसावण्यासाठी सेवा करणं आवश्यक आहे. आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथात स्वामीजी म्हणतात, स्वरूप बोधाच्या आड येणारा आपला देहाहंकार नष्ट व्हावा आणि सद्गुरु प्रेम वर्धिष्णु व्हावं यासाठी शिष्याने सद्गुरूंची सेवा करायची असते. सेवा करताना भाव कसा बरा असावा, तर साधकाने शरणागत भावाने अति प्रेमाने व आनंदाने सद्गुरु स्मरणात राहून व फळाची अपेक्षा न ठेवता सेवा करणं अपेक्षित आहे. गुरुसेवा म्हणजे फक्त सद्गुरूंच्या देहाची सेवा नव्हे तर आपण जी कर्तव्य कर्म करतो ती आपल्या सद्गुरूंचीच सेवा आहे अशी श्रद्धा असणे व ती त्यांच्याच चरणी अर्पण करायची आहे असा भाव असणे. सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरून साधना करत राहणं म्हणजे मुख्य गुरुसेवा असं मला वाटतं. त्यांच्याच कृपेनी माझ्याकडून नियमित साधना करण्याचा प्रयत्न होत आहे. सद्गुरूंच्या अनुसंधानात राहणं ही पण एक सेवा. कॉलेजला जाताना व येताना, सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना मी सद्गुरू स्मरणात राहण्याचा प्रयत्न करते. बाह्यांगानी मात्र माझ्याकडून काहीच सेवा घडत नाहीये. हनुमंत व स्वामीजी ही आपल्यासाठी सेवेची उत्तुंग शिखरं आहेत. त्यांच्याएवढी माझी शक्ती नाही, इतकी मोठी झेप मी घेऊ शकणार नाही. पण जसं हत्तीनी उत्तम हत्ती व्हावं आणि मुंगीनी उत्तम मुंगी होण्याचा प्रयत्न करावा, तसं उत्तम मुंगी होण्याच्या दिशेनं हे चिंतन मला घेऊन जावो अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करते. हरिओम तत्.
आपल्यासाठी गुरुसेवा म्हणजे नियमित साधना, केंद्रातील उपस्थिती आणि जी काही केंद्राची सेवा हाती घेतली आहे तिथे अतिशय प्रेमाने काम करणे. या वयोगटात आपण जर दिवसाचं नीट शेड्यूल केलं तर दिवसाकाठी बराच वेळ आपल्याला मिळू शकतो.
स्वामी माधवनाथ जेव्हा सकाळी उठायचे त्यावेळेला त्यांची दिवसभर काय काय कामं करायची आणि ती किती वेळात हे ठरलेलं असायचं. आणि त्यातही ते अशी दक्षता घ्यायचे की आपण जी काही जो काही वेळ ठरवला आहे या कामाला त्या वेळेपेक्षा आधीच ते काम पूर्ण होईल. हनुमंतांच्या चरित्रात त्यांच्या प्रभूंप्रतीची सेवा तत्परता प्रत्येकान प्रत्येक प्रसंगात दिसून येते. दिवस रात्र ते रामचंद्रांच्या अनुसंधानात डूब देऊन असत. जेव्हा सुग्रीव सत्तेवर आले तेव्हा त्यांना त्यांच्या वचनाचा विसर पडला. याने हनुमंत अतिशय अस्वस्थ झाले. आपण आपल्या स्वामींना रामचंद्रांना जे वचन दिले आहे ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणे आपले इति कर्तव्य आहे. हनुमंतांनी शेवटी आपणहून वानरांच्या टोळ्या जमवायला सुरुवात केली आणि आपण श्रीरामांना दिलेले वचन पूर्ण करणे आवश्यक आहे हे त्यांना पटवून दिले. स्वामीजी 15 ते 25 बैठकीच्या वेळी म्हणालेले की हनुमंतांच्या ठिकाणी जसा आपणहून सेवा करायचा भाव आहे तसंच आपलं असलं पाहिजे. आपण स्वतःहून सांगितले पाहिजे की ही सेवा मी करेन. सीतामातेचा शोध घेण्यासाठी सर्व वानर सेनेने जसे सेतू बांधण्यासाठी अविरत कष्ट घेतले तसेच आपल्यासाठी आत्मदर्शनापर्यंत पोहोचणं हा सेतू बांधणंच आहे. वानर सेनेने रामचंद्रांचा घोष करत प्रत्येक दगडावर त्यांचे नाव कोरून तो दगड समुद्रात टाकला आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेने तो दगड तरलाही. आपलेही तसंच आहे. स्वामीजींवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा संसाररूपी सागर पार करायचा आहे. हनुमंत जेव्हा सागर पार करत होते तेव्हा आलेल्या प्रत्येक संकटांवर ते मात करत होते. असंच करत असताना एक दिव्य पर्वत वरती आला. मैनाक पर्वत होता तो, सुवर्णाचा पर्वत. वायुदेवांनी एकदा इंद्रापासून या पर्वताचं रक्षण केलं म्हणून हनुमंतांच्या सेवेकरता हा पर्वत वर आला होता. हा पर्वत हनुमंतांना म्हणाला, हे हनुमंता, थोडी विश्रांती घे. तुझ्या वडिलांच्या उपकारातून अंशतः उत्तराई व्हावे म्हणून मी तुझी सेवा करू इच्छितो. त्यावर हनुमंतांनी या पर्वताला अतिशय प्रेमाने आदराने स्पर्श केला आणि म्हणाले, श्रीरामचंद्रांची सेवा पूर्ण होईपर्यंत आता विश्रांती नाही. आपल्यासाठी हा सुवर्णाचा मैनाक पर्वत म्हणजे या वयोगटात असलेली अनेक प्रलोभनं आहेत. करिअर, खेळ, सोशल नेटवर्किंग साईट्स असे अनेक विषय असतात. अशा वेळी फेसबुक, व्हॉट्सअप यावर किती वेळ घालवावा हे ठरलेलं असावं आणि अधूनमधून यापासून पूर्ण लांब राहण्याचा प्रयत्न करावा. तसे अधूनमधून करण्याचा मी प्रयत्न करत असते. खेळ हा उत्तम आरोग्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे पण त्यामुळे आपले केंद्र बुडणार नाही ना याचीही काळजी घेतली पाहिजे. हनुमंतांनी स्वतःला संपूर्णपणे रामकार्यासाठी झोकून दिले. ते दिवस रात्र देहाने मनाने श्रीरामचंद्रांच्या जवळ असत. आपल्यालाही स्वामीजींची अगदी काही क्षण पडले आपल्यावर पडलेली नजर दृष्टीही अंतर्मुख करते.
तुलसीदास श्री हनुमान चालीसा स्तोत्रात म्हणतात, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करी बेको आतुर, प्रभु चरित्र सुनी बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. हनुमंत अत्यंत विद्यावान, सद्गुणी व चतुर आहेत. रामचंद्रांची सेवा करण्यास ते अतिशय तत्पर आहेत. प्रभू रामचंद्रांची सर्व सेवा हनुमंतच करत असत. ते याबाबत इतके सावध आणि तत्पर आहेत की इतरांना सेवेची संधीच मिळत नसे. अगदी भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न हे देखील यातून सुटले नाहीत. यावर मग या सर्वांना एक उपाय सुचला. तो असा की प्रभू रामचंद्रांची दिनचर्या अशी आखली जावी की जेणेकरून हनुमंतांना सेवेसाठी वेळच मिळू नये. मग सर्वांनी नवीन दिनक्रमानुसार नवीन सेवा आपापल्यात विभाजून घेतल्या. अर्थात हे सगळं हनुमंतांच्या नकळत चाललं होतं. सीतामाईंच्या माध्यमातून ही नवीन योजना रामचंद्रांना दाखवण्यात आली. प्रभू असले. जवळच उभ्या असलेल्या हनुमंतांना त्यांनी विचारलं, हनुमंता तुला याबाबत काही म्हणायचं आहे का? तुलाही नवीन योजना पसंत आहे का? तेव्हा हनुमंत म्हणाले, प्रभू सर्व संमत असेल आणि माताजींची शिफारस असेल तर तुम्ही ही योजना नक्की स्वीकारा, पण जी सेवा यात नाही ती मी करेन. रामचंद्रांनी सर्वांना पुन्हा एकदा योजना तपासण्यास सांगितलं, पण त्यात काहीच कमी आढळलं नाही. मग सर्वांनी हनुमंतांना तुम्ही कुठली सेवा करणार असं विचारलं. तेव्हा हनुमंत म्हणाले, प्रभू दरबाराच्या प्रथेनुसार राजा जेव्हा जांभळी देतील तेव्हा टिचकी वाजवण्याचा प्रघात आहे, तर मग आजपासून ही सेवा माझी. हनुमंतांचं बुद्धिचातुर्य सूक्ष्म ज्ञान बघून सगळेच आवाक झाले. आता हनुमंत सदा सर्व काळ रामचंद्रांसमवेत राहू लागले. चालता फिरता खाताना झोपताना जेव्हा रामचंद्र चालत असत तेव्हा त्यांच्या पुढे हनुमंत उलट्या दिशेने चालत, म्हणजे रामचंद्रांकडे तोंड करून चालत असत. जेव्हा रामचंद्र आराम करत तेव्हा थोड्याच अंतरावर हनुमंत बसत आणि प्रभूंचे मुखकमल न्याहाळत बसत. जेव्हा त्यांच्या वागण्यावर कोणी आक्षेप घेत असे तेव्हा निरुत्तर करताना ते म्हणत, काही सांगता येत नाही, प्रभू रामचंद्रांना कधी जांभई येईल. आजच्या युवास्नेहाच्या निमित्ताने स्वामीजी मी सर्वांच्या वतीने तुम्हाला अशी प्रार्थना करतो की केंद्रात तुमच्या इच्छेने आम्हाला जी सेवा मिळेल ती प्रत्येक सेवा प्रत्यक्ष तुमचीच सेवा आहे असा भाव आमच्या ठिकाणी वृद्धिंगत होवो. प्रत्येक सेवा आमच्याकडून समर्थतेने होऊ देत. आमच्याकडून त्यात कुठलाही तरतम भाव ठेवला जाऊ नये. आता आपण एक सामूहिक भजन म्हणूयात. सद्भक्त प्रतीक चिपळूणकर भजन सांगेल.
वीर हनुमाना अति बलवाना राम नाम रसिया रे, वीर हनुमाना अति बलवाना राम नाम रसिया रे, हे प्रभु मन बसिया रे, ओ राम नाम रसिया रे, वीर हनुमाना अति बलवाना राम नाम रसिया रे, हरे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, 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 अरे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, सीताराम जय सीताराम राधे श्याम जय राधे श्याम, सीताराम जय सीताराम राधे श्याम जय राधे श्याम, वीर हनुमाना अति बलवाना राम नाम रसिया रे, हे प्रभु मन बसिया रे। ओ राम नाम रसिया रे, हरे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। सीताराम जय सीताराम, राधे श्याम जय राधे श्याम। सीताराम जय सीताराम, राधे श्याम जय राधे श्याम। सीताराम जय सीताराम, राधे श्याम जय राधे श्याम। वीर हनुमाना अति बलवाना, राम नाम रसिया रे। ओ राम नाम रसिया रे।
आणि सासूच्या भेटीचे प्रसंग हे नेहमीच सद आचरणाला स्फूर्ती देणारे असतात। हनुमंत आणि श्रीराम यांच्या प्रथम भेटीचा प्रसंग येथे सांगावासा वाटतो। रामचंद्र सीतामातेचा शोध घेत घेत ऋष्यमुख पर्वतापाशी येतात। सुग्रीव हनुमंतांना ते दोन तेजस्वी राजकुमार कोण आहेत याची चौकशी करायला पाठवतात। हनुमंत बटूच्या वेशात जातात आणि विचारतात, आपण कोणत्या गावचे पाहुणे आहात? इकडच्या दिसत नाहीत, कारण इकडच्या लोकांची चेहरेपट्टी अशी नसते। भगवंत त्यांचा थोडक्यात पण पूर्ण परिचय करून देतात। सुग्रीवाचे साचिव्य पार पाडत असताना हनुमंत नक्की यांचा हेतू काय आहे, यांचा स्वभाव कसा आहे याचे अतिशय अचूक परीक्षण करतात। रामचंद्र हनुमंतांचे वर्णन करताना म्हणतात, आजपर्यंत मी अनेक विद्वान पाहिले, पण हनुमंतांसारखा विद्वान मी आज तागायत पाहिला नाही। यांचं भाषण इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की जर एखाद्या शत्रूने युद्ध करण्याकरता तलवार काढली असेल तर केवळ हनुमंतांनी भाषण सुरू केले तर तो शत्रू सुद्धा ती तलवार बाजूला ठेवून देईन, शत्रूलाही संमोहित करेल असं यांचं भाषण आहे। आपण कॉलेजमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी विविध प्रकृतीच्या लोकांच्या संपर्कात येतो, त्यातील काही जण हे आपल्याला अनुकूल असतात तर काहींशी संगत वाढवणं हे जरा धोक्याचं असतं। अशा वेळेला कोणाशी संगत वाढवावी आणि कोणाशी जेमतेम ठेवावी हे कळलं पाहिजे। मित्रमैत्रिणींबरोबर जरूर वेळ घालवावा, पण त्यामुळे केंद्रातील उपस्थिती किंवा आज जर आपण सेवेला येणार असू तर ते कुठे असेच नाही ना होणार याबद्दलही लक्ष असलं पाहिजे। रामचंद्र आणि सुग्रीव एकमेकांना पूर्ण सहाय्य करायचं ठरवतात तेव्हा हनुमंत तेथे एक वेदी बनवून अग्नीची स्थापना करतात। रामचंद्र आणि सुग्रीव हे यांनी मैत्रीची प्रतिज्ञा करतात ते अग्निसमोर। यात हनुमंतांना हे साधायचं होतं की त्यांना मैत्रीचा करार नव्हता करायचा तर त्यांना सख्यत्वाचा संस्कार करायचा होता। करार मोडता येतो पण संस्कार मोडता येत नाही। हनुमंतांच्या या दूरदृष्टीचा उपयोग सुग्रीवांचे प्राण वाचवायला झाला। सुग्रीवाला जेव्हा राज्य मिळाले त्यावेळेला राज्याच्या सत्तेच्या उपभोगात त्यांना श्रीरामचंद्रांना दिलेल्या वचनाचा विसर पडला। हे लक्ष्मणांच्या लक्षात आल्यावर ते अतिशय क्रोधित झाले आणि म्हणाले, आता मी त्या सुग्रीवाला संपूर्ण देतो। तेव्हा रामचंद्र त्याला अडवतात आणि म्हणतात, त्या सुग्रीवाचा हात हातात घेऊन मी त्याला सांभाळण्याचे वचन दिले आहे, अग्नीच्या साक्षीने मी हे वचन दिले आहे, तू त्याला मारू नकोस, पण सुग्रीवाला ताबडतोब मला भेटायला सांग। लक्ष्मण अतिशय क्रोधित होऊन हा निरोप घेऊन सुग्रीवाला भेटायला जातात। हा निरोप सुग्रीवाला मिळाला त्याला कळतं की आता काही आपलं खरं नाही. त्याला ते हनुमंतांना विनवणी करतात आणि सांगतात की आता यावर काहीतरी तू उपाय कर. त्याला हनुमंत म्हणतात, लक्ष्मण हे कितीही पराक्रमी असले तरी कुठलीही भगिनी समोर आली की अयोध्येचा हा शीलवान राजकुमार लगेच खाली मान घेऊन उभा राहतो. तर तुम्ही तारेला खाली स्वागतासाठी पाठवा आणि जोपर्यंत त्यांचा राग क्रोध शमत नाही तोपर्यंत त्यांना स्वागतामध्ये गुंतवून ठेवा. हनुमंतांचं हे बुद्धिचातुर्य त्यांच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंगात दिसून येतं. आता प्रणव भवाळकर हनुमंतांच्या गुरुभक्तीवर आपले चिंतन सादर करे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुभक्ती म्हणजे काय? गुरुभक्ती म्हणजे हनुमंतांचं सारं जीवन. सद्गुरूंवर, त्यांच्या कार्यावर, त्यांच्या वचनावर निस्सीम भक्ती असणाऱ्या हनुमंतांचं जीवन प्रभू श्रीराममय झालं होतं. प्रभू श्रीराम हनुमंतांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी होते. गुरुभक्तीच्या परमोच्च अवस्थेला त्यांचं जीवन पोहोचलं होतं. सद्गुरु कार्यात अत्यंत उत्साहानं पुढाकार घेणारे हनुमंत सर्व कर्म शरणागत भावानं पार पाडून ती सर्व सद्गुरुचरणी अर्पण करत निरपेक्ष भावानं गुरुभक्ती कशी करावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हनुमंतांचं जीवन. एक दिवस सीतामाई आरशात पाहून सिंदूर भरत असताना हनुमंत तिथे आले. सीतामाईंना सिंदूर भरताना पाहून त्यांनी निरागसपणे विचारलं, आई आपण काय करत आहात? सीतामाई म्हणतात, माझ्या स्वामींचं आयुष्य वाढेल म्हणून मी असं कुंकू लावते. हनुमंत क्षणभर विचार करत थांबतात आणि पुढच्या क्षणी करंड्यातलं कुंकू जमिनीवर पसरवतात. त्या कुंकुवात त्यांनी लोळायला सुरुवात करतात. सीतामाई मारुतरायांची ही कृती पाहून एकदम चकित होतात आणि त्यांना म्हणतात, अरे तू हे काय करतोस? त्यावेळी चटकन हनुमंत उत्तरतात, आई प्रभू दीर्घायुषी व्हावेत म्हणून आपण एवढंसं कुंकू लावता. मग जर मी सर्वांगालाच हे कुंकू लावलं तर प्रभू अजून दीर्घायुषी होतील. प्रसंग तसा अत्यंत छोटा आहे पण हनुमंतांची ही कृती आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवते. सद्गुरूंची सतत आठवण, त्यांचं नित्य अनुसंधान कसं ठेवावं हे हनुमंत आपल्याला इथे शिकवतात. प्रत्येक कर्म ते प्रभूंसाठीच करत, प्रभूसेवा म्हणूनच करत असत. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या जीवनातही असे अनेक प्रसंग आहेत. 93 साली किल्लारीचा भूकंप झाला, त्याचा हादरा त्यावेळी पुण्यालाही बसला होता. भूकंपाची जाणीव झाल्या क्षणी त्यांना मोठ्या स्वामीजींची आठवण झाली. पॅरालिसिस झालेला असल्यानं स्वामीजींना हलता येत नसे तर भूकंपाच्या वेळी स्वामीजी कसे असतील अशी सद्गुरूंची तीव्र आठवण त्यांना आली. स्वतःचा विचार न करता प्रथम सद्गुरूंची आठवण त्यांना आली. अशी सद्गुरूंची सतत आठवण आपल्याला राहते का याचा विचार मी केला तेव्हा बऱ्याचदा शक्य असूनही विस्मरण घडतं हे लक्षात आलं. पण छोट्या छोट्या प्रसंगात मात्र मी हे ठेवू शकतो हेही लक्षात आलं. म्हणजे व्यायाम करताना ईश्वरानं दिलेला हा देह आहे त्याच्याकडून सद्गुरु उपदेशित साधना उत्तम करता यावी म्हणून मी व्यायाम करावा असा विचार मी करतो. थंडीमध्ये जेव्हा मी स्वेटर घालतो तेव्हा माझ्या सद्गुरूंनाही आता थंडीचा त्रास होत असेल. त्यांना मनोमन मी शाल स्वेटर अर्पण करून मग स्वतः घातला पाहिजे. बऱ्याचदा विस्मरण घडू न देता सतत सद्गुरु स्मरण कसं ठेवायचं हा प्रश्न तरीही तसाच राहतो. याचं उत्तर हनुमंत आणखी एका प्रसंगातून आपल्याला देतात. सीतामाईंच्या शोधासाठी हनुमंत आणि त्यांची वानरसेना निघाली. प्रभू श्रीरामांनी स्वतःजवळची एक मुद्रिका हनुमंतांना दिली. सीतामाईंना हनुमंतांची रामदूत म्हणून ओळख पटावी यासाठी ती दिली. त्या मुद्रिकेवर श्रीराम अशी अक्षर होती. अंगठी प्रभूंची असल्यामुळे हनुमंतांनी ती हातात परिधान केली नाही. मग प्रभूंची ही अंगठी जपून ठेवायची कुठे असा प्रश्न त्यांना पडला तेव्हा चटकन त्यांनी ती मुखात ठेवली. हनुमंत आपल्याला इथे सांगतात, सद्गुरूंचं सतत स्मरण ठेवायचं असेल तर अखंड त्यांचं नामस्मरण करत चला. त्यांनी सांगितलेली साधना सातत्यानं पूर्ण जीव ओतून करा. वैयक्तिक साधना ही गुरुसेवाच आहे. त्याचप्रमाणे साधनेतर कालातलं आपलं प्रत्येक कर्तव्य कर्म सद्गुरुसेवा या भावनेनं आपण केलं पाहिजे. त्यांना अपेक्षित असं जीवन जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. मोठ्या स्वामीजींनी त्यांच्या प्रवचनात एक दिवस एक विचार मांडला, ज्ञानेश्वरीत आलेली ज्ञानीपुरुषांची लक्षणं कोणी मला संकलित करून दिली तर फार बरं होईल. ते ऐकून स्वामी मकरंदनाथांनी पुढाकार घेतला, साधकांना एकत्रित करून ओव्यांचं व्यवस्थित संकलन केलं आणि त्या सद्गुरुचरणी अर्पण केल्या. अशी ही गुरुभक्ती इतक्या टोकापर्यंत जावी की सद्गुरूंच्या साधनेतही कुठला अडथळा येऊ नये म्हणून साधकानं आपल्या परीनं प्रयत्न केले पाहिजेत. परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनात असा एक प्रसंग आहे. त्यांचे सद्गुरू श्री गणेशनाथ महाराज सोवळ्यातच ज्ञानेश्वरी वाचत असत. आपल्या सद्गुरूंना अत्यंत प्रिय असलेली ज्ञानेश्वरी जीर्ण झाली आहे हे पाहून स्वामीजींनी स्वहस्ते ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती सद्गुरूंना अर्पण केली. हनुमंत आपल्याला या कर्तव्याची जाणीव आणखी एका प्रसंगातून करून देतात. प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येला परतत होते. बरोबर सीतामाई, हनुमंत आणि लक्ष्मण होते. विश्रांतीसाठी प्रभू एका गावी थांबले. विश्रांतीनंतर प्रभू आणि लक्ष्मण ध्यानसाधनेला बसले. प्रभू आले आहेत तर आपल्यालाही त्यांचा चरणस्पर्श लाभावा या हेतूनं गावातली नदी प्रभूंच्या दिशेनं वेगानं वाहू लागली. हनुमंतांच्या हे लक्षात आलं, प्रभूंच्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून हनुमंत नदीला थोपवण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी महाकाय रूप धारण केलं, आपले दोन्ही हात पसरले, नदीचा प्रवाह अडवला. त्यामुळे त्या नदीचे दोन प्रवाह झाले आणि प्रभूंच्या दोन्ही बाजूंनी वाहायला लागले. प्रभूंच्या साधनेतला अडथळा दूर झाला. महाकाय रूप धारण करणं, नदीला अडवणं हे आपल्यासाठी अशक्य आहे, ती हनुमंतांचीच शक्ती आहे. मग आपण अशी गुरुसेवा कशी करू शकतो? त्यासाठी वेगळ्या पद्धतीनं विचार करूया. आपल्या मनात असंख्य निरर्थक विचार विकल्प येत असतात. ही विचारांची विकल्पांची नदी आपल्याला साधनेत अडथळा आणते, साधनेपासून परावृत्त करू पाहते. मग आपण साक्षीत्वाचं बळ धारण करूया, या नदीला अडवण्यासाठी सज्ज होऊया. त्यासाठी सद्गुरु उपदेशित साधना अत्यंत विश्वासानं करूया. जसे हनुमंत सद्गुरूंची सेवा करताना नामस्मरण आणि सेवेतर कालात ध्यानसाधना अखंड करत असत, यासाठी बाह्य प्रलोभनं कितीही आकर्षक वाटली तरी प्रयत्नपूर्वक त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. समुद्र उल्लंघून जात असताना हनुमंतांसमोर अनेक अडथळे अशी प्रलोभनं आली, पण प्रयत्नपूर्वक त्यांच्यापासून दूर राहत युक्तीनं त्यांना सामोरं जात त्यांना पार करत हनुमंत पुढे गेले. अशी ही साधना अविरत करण्याचं बळ स्वामीजींनीच आम्हाला द्यावं हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना.
हनुमंतांच्या कणाकणात प्रभू रामचंद्र नटून राहिले आहेत. त्यांचं अवघं जीवनच राममय झालं आहे. हनुमंतांना ती प्रत्येक गोष्ट प्रिय आहे, महत्वाची आहे, जिच्या हृदयात रामचंद्र आहेत. आणि त्यांनी अशा प्रत्येक गोष्टीचा त्याग केला ज्यात त्यांना रामचंद्र आढळले नाहीत. इतकी खोल अगाध गुरुभक्ती मला जमेल का नाही याची शंका वाटते. खरंच स्वामीजीच आपल्यासाठी रामचंद्र आहेत आणि आपण त्यांची सेवा करू इच्छिणारी आणि हनुमंतांसारखे दास भक्त होऊ इच्छिणारी वानरच आहोत. आपण आपल्या स्वामीजींना प्रत्येक गोष्टीत पाहण्याचा प्रयत्न करूयात. हिरव्या गार झाडांच्या पानांपासून ते विशाल अथांग आकाशापर्यंत, उगवणाऱ्या तेजस्वी सूर्यापासून ते चंद्राच्या शीतल चांदण्यापर्यंत, छोट्या छोट्या खळखळणाऱ्या झऱ्यांपासून ते अथांग अशा समुद्रापर्यंत, सर्व सर्व गोष्टीत स्वामीजीच आहेत. त्यांच्याच अधिष्ठानावर सर्व काही आहे असा भाव ठेवण्याचा, तो आपल्या ठिकाणी वृद्धिंगत होण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूयात. आपल्याला हनुमंतांची मण्यांची गोष्ट परिचित आहे. जेव्हा सीतामाईंनी त्यांच्या गळ्यातील माळ हनुमंतांना दिली, तेव्हा मारुतीरायांनी त्याचा अति आदरपूर्वक स्वीकार केला. पण दुसऱ्या क्षणी त्यांनी माळ्यातील प्रत्येक मणी बारीकपणे निरखून तो अलग केला आणि त्याचा त्याग केला. जेव्हा उपस्थितांनी त्यांच्या या कृतीमागचं कारण विचारलं, तेव्हा हनुमंत म्हणाले, लोक हो, तुम्ही नाराज होऊ नका, हे मणी अमूल्य आहेत यात काहीच शंका नाही, पण माझ्यासाठी मात्र तीच गोष्ट अमूल्य आहे जिच्या हृदयात रामचंद्र आहेत. मी या मण्यांमध्ये प्रभू रामचंद्रांना खूप शोधलं, पण मला काही ते आढळले नाहीत, म्हणून मी यांचा त्याग केला. तेव्हा काहींनी त्यांना असा प्रतिप्रश्न केला की तुमच्या हृदयात रामचंद्र आहेत का? असतील तर आम्हाला दाखवा. पण निरुत्तर होतील, हार मानतील ते हनुमंत कसले? ते म्हणाले, आहेत, निश्चित आहेत, माझ्या हृदयात देखील रामचंद्र आहेत, तसेच आहेत जसे तुम्हाला आत्ता या क्षणी दिसत आहेत. असं म्हणून त्यांनी आपल्या विशाल हातांनी हृदयाच्या ठिकाणी छाती चिरून सर्वांना रामचंद्र, मां सीता यांचं दर्शन घडवलं. रामचंद्र सिंहासनावरून उठले, त्यांनी हनुमंतांना दृढ आलिंगन दिलं. त्यावेळी हनुमंतांचं हृदय अधिक भक्कम झालं. असाच एक प्रसंग. सुबेल पर्वतावर प्रभू श्रीराम पर्णशय्येवर पहुडले आहेत. सुग्रीवांच्या मांडीवर प्रभूंचं मस्तक आहे. अंगद आणि मारुतीराय रामचंद्रांचे चरण हळुवारपणे दाबत आहेत. लक्ष्मण वाघी विरासनात बसून प्रभू रामचंद्रांचं मुखकमल न्याहाळत आहेत. प्रभू आपल्या हातातील बाणाशी क्रीडा करत आहेत. प्रभूंनी आकाशातील चंद्राकडे पाहून उपस्थितांना विचारलं, बंधूंनो, आपापल्या भावानुसार सांगा की चंद्रावर हे जे डाग आहेत ते काय आहेत? सर्वांनी आपापल्या भावानुसार उत्तर दिलं. सर्वात शेवटी हनुमंत उत्तरले, प्रभू, हा चंद्र तर आपला सेवक आहे, तुमचे सुद्धा त्याच्यावर निरंतर प्रेम आहे, हा चंद्र देखील तुम्हाला त्याच्या हृदयात ठेवतो आणि तुम्ही सुद्धा त्याच्या हृदयात वास करता. बस तुम्हीच चंद्राच्या हृदयात श्यामसुंदर रूपात भासत आहात. कह हनुमंत सुनहु प्रभु ससी तुम्हार प्रियदास, तव मूरती बिधु उर बसती सोई श्यामता भास. किशोरजी व्यास श्री रामकथामृत या ग्रंथात म्हणतात, लंका हे केवळ राज्य नसून ती एक संकल्पना आहे. मला असं वाटतं की माझ्यातील प्रत्येक अवगुण हा त्या लंकेचंच प्रतीक आहे. पुढे ते म्हणतात की रावणानी अपहरून नेलेल्या मां सीता म्हणजे आपल्या सर्वांना हवी असणारी मनशांती आहे. आपल्यातील अवगुणच आपल्या मनशांतीचं अपहरण करतात. ज्याप्रमाणे हनुमंतांनी लंका दहन करून रावणाच्या अहंकाराचं दहन केलं, लंकेतील भोगांचं दहन केलं, तसंच आपण देखील स्वामीजींच्या कृपेने, हनुमंतांच्या कृपेने आपल्यातील अवगुणांचं दहन करू आणि स्वामीजींना अपेक्षित असंच जीवन जगण्याची प्रार्थना त्यांच्याचकडे करूयात. आता मी स्वामीजींना आपल्या सर्वांना आशीर्वचन देण्याची विनंती करतो.
हरि हरि। ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। या महिन्याची जेव्हा या वयोगटाची बैठक झाली तेव्हा मला या विषयाची कल्पना या सगळ्या मुलांनी दिली। सुरुवातीला बोलताना मी असाच भाव प्रगट केला की देवस्वरूप असणाऱ्या अशा एखाद्या महात्म्याचं चरित्र गुरुभक्ती म्हणून सांगायचं, दास्यभक्ती म्हणून सांगायचं ही एक कल्पनाच अभिनव आहे। तसं पाहायचं झालं तर हनुमंतांच्या चरित्रामध्ये डोकावणं आणि हनुमंतांच्या चरित्रामध्ये डोकावून त्याच्यातले गुण पाहणं, त्याची प्रेरणा घेणं, या गोष्टींची कल्पना मी देखील तशी तेवढी केली नव्हती। गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या जोड्या लक्षात घेतल्या तर रामचंद्र आणि हनुमान अशी ही संकल्पना ही मलाही जरा अभिनवच वाटली। रामकृष्ण विवेकानंद घेता आले असते, कुंभीकर महाराज आणि गुरुदेव रानडे, कुंभीकर महाराज आणि अंबुराव महाराज घेता आले असते, समर्थ आणि श्रीधर स्वामी महाराज असं घेता आलं असतं। त्याऐवजी हनुमंतांचं चरित्र पाहण्यासाठी म्हणून घेतलं। हनुमंत स्वामी काजेमध्ये अतिशय तत्पर, हनुमंतांचं दर्शन घेऊन रामाच्या मंदिरात जाण्याची प्रथा आहे। याचं कारण रामाची भक्ती हनुमंताचा भाव धारण केल्याखेरीज करता येत नाही ही अडचण आहे, आणि हनुमंतांना नमस्कार न करता अथवा त्यांचे गुण न पाहता रामाच्या दर्शनाला जाणं म्हणजे जवळपास दर्शन न घेणंच राहील। हनुमंतांचं दर्शन घेतल्यानंतर अशी प्रेरणा मिळते किंवा मिळायला हवी की यांच्यासारखी स्वामी भक्ती आपण करावी। जसं विष्णूंचं दर्शन घ्यायचं तर गरुडाचं दर्शन घेऊन विष्णूंचं दर्शन घ्यायचं, शंकराचं दर्शन घ्यायचं तर नंदीचं दर्शन घेऊन मग शंकराचं दर्शन घ्यायचं, हे याच करता की त्या त्या देवतांची सर्वोत्तम भक्ती यांनी केली। ज्यांना मी नमस्कार करण्यासाठी चाललेलो आहे, ज्यांना मी वंदन करण्यासाठी चाललो आहे, त्यांचे भक्त सामान्य नाहीत हे लक्षात घ्यावं। आणि हनुमंतांचं वर्णन जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीराम दूतम असं केलेलं आहे। ते राम भक्त आहेत आणि राम दूत देखील आहेत। जो दूत असतो त्याला स्वामींचा निरोप सांगणं, स्वामींच्या प्रज्ञेनी चालणं एवढंच दूताचं काम असतं. स्वतंत्र प्रज्ञा वापरणं हे दूताचं काम नसतं. खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे श्लोक. जो बुद्धिमत्तेमध्ये फार वरिष्ठ आहे तो रामचंद्रांच्या स्वाधीन आहे आणि त्यांचं दूत बनून काम करू इच्छितो. याच्यातून रामचंद्रांच्या बुद्धिमत्तेची महती लक्षात घ्यावी की हनुमंतांचा दास्यभाव लक्षात घ्यावा, दोन्ही लक्षात घ्यावं. जेव्हा दूत हा स्वतंत्र बुद्धी निर्णय घेतो तेव्हा अडचणीचे प्रसंग देखील येऊ शकतात. रामायणामध्ये तसं झालेलं आहे. हनुमंत जसे लंकेमध्ये गेले तसं युद्ध सुरू होण्याच्या आधी अंगद लंकेमध्ये गेले. आणि युद्धाने जो विनाश होऊ शकतो त्याची कल्पना देण्यासाठी म्हणून गेले. पण तिथं स्वतःच्या बुद्धीने त्यांनी एक वर्तन केलं. अंगदानी तिथं आपला पाय रोवून असं सांगितलं की हा पाय जो कोणी हलवू शकेल, जर एवढी हिंमत कोणाची असेल, एक हनुमंत तर पाहून गेलातच तुम्ही, पण या अंगदाचा जर पाय हलवला कोणी तर वेशीवर आलेले रामचंद्र मागे जातील. हे दूतांनी न करण्याची गोष्ट होती, पण अंगदानी मोठ्या धैर्याने केली आणि ती निभावली देखील. दूताच्या अत्यारीत मात्र ही गोष्ट येत नाही, हे दुस्साहस होतं. परत आल्यानंतर सुग्रीवानी देखील त्याची कानुघाडणी केली याबाबत. हनुमंत हे राम शरण होते. मी या विषयाबद्दल मला जेव्हा समजलं काही तुम्ही बोलणार आहात तेव्हा मी हनुमंतांच्या चरित्राबद्दल आणि रामचंद्र आणि हनुमंत यांच्या परस्पर संबंधाबद्दल तेव्हा थोडं बोललेलो होतो. मी असं बोललेलो होतो की हनुमंतांच्या ठिकाणी जे फार मोठे गुण होते, शिवाय काय म्हणू त्याला कला किंवा हुनर होती, रामचंद्रांनाही माहीत नसलेल्या गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. शिष्य स्वतंत्र प्रज्ञेचाही पाहिजे, त्याच्या ठिकाणी स्वतःचे असे विशेष गुणही पाहिजेत आणि त्या गुणांनुसार त्यांनी स्वामी कार्य सजवलं पाहिजे. शिष्य हा सद्गुरूंचं कार्य सजवण्यासाठी असलेला पाहिजे. केवळ सद्गुरूंच्या तोंडाकडे पाहत आणि ते म्हणतील तर करू अशा भूमिकेतले नसावा. त्याला स्वतःची प्रज्ञा पाहिजे, प्रसंगावधान पाहिजे, त्याला स्वतःचं बुद्धिचातुर्य पाहिजे, त्याला स्वतःची शक्ती पाहिजे, त्याला स्वतःच्या शक्तीबद्दल यथार्थ असं ज्ञान पाहिजे. केवळ तुम्ही सांगाल तसं करू हा शिष्य असू शकत नाही, तो सांगकाम्या झाला. हनुमंतांना आपल्या गुणांचं यथार्थ ज्ञान होतं तेव्हा मी बोलताना असं म्हटलं की असे अनेक गुण असू शकतील की आता हे 16 ते 25 या वयोगटाच्या मुलांना आपल्या स्वामींपेक्षा अधिक चांगले माहीत असतील, अनेक कला असतील की त्या त्यांच्यापाशी असतील, व्यक्ती म्हणून असं असणं शक्य आहे. तेव्हा मी म्हटलं तर जसं कॉम्प्युटर संबंधीचं ज्ञान, त्याचा स्वामी कामाला काय उपयोग होऊ शकेल, तसं तुम्ही करताय. पण मी उदाहरण म्हणून सांगितलेलं होतं, त्यांनी रामचंद्रांना कमीपणा येत नाही. हनुमंतांच्या ठिकाणी ज्या विविध सिद्धी होत्या आणि त्या सिद्धी त्यांनी रामचंद्रांच्या कामासाठी म्हणून वापरल्या. एवढे स्वामी असून त्यांना जे नाही ते हनुमंतांच्या ठिकाणी आहे. कित्येक वेळेला असं झालं युद्धामध्ये तर विशेष करून की हनुमंत होते म्हणून युद्ध जिंकलं गेलं. लक्ष्मण देखील हनुमंत होते त्या सैन्यामध्ये म्हणून लक्ष्मण वाचला. हनुमंतांचं वैशिष्ट्य असं की हे सगळे गुण स्वतंत्र अभिमान अहंकार अभिनिवेशाने वाया जातात हे हनुमंतांना माहीत होतं. आपले स्वामी आपल्यापेक्षा कोणत्याबाबत श्रेष्ठ आहेत याबाबत हनुमंत निसंदिग्ध होते. हनुमंतांच्या ठिकाणी तेव्हा मी असं म्हटलं तर की आत्मविस्मृती होती. ही आत्मविस्मृती शापापोटी त्यांना मिळालेली होती, कारण जन्म झाल्याबरोबर त्यांनी सूर्याचा ग्रास करण्याचा प्रयत्न केला. सगळं भूमंडळ डळमळलं असं म्हणतात. असं असल्यामुळं इंद्राने आपलं वज्र त्यांना मारलं, यमाने आपली गदा त्यांच्या अंगावर सोडली. एवढ्या छोट्या मुलाला मारल्याबद्दल पौराणिक कथा आहे किंवा वाल्मिकींनी लिहिलेल्या संदर्भ आहे, तरी देखील पवनसुत अशी त्यांची ख्याती तर वाऱ्याने चलनवलन थांबवलं, सगळे गुदमरायला लागले असं काही झालं. तेव्हा या बालकाला अशा रीतीने कठोर शिक्षा करणं हा हेतू नव्हता, जगत वाचवणं हा हेतू होता, सूर्य वाचवण्यामागं. अशी मंधरणी करून त्यांना अनेक प्रकारचे वर देव आणि देवतांनी दिले. ज्या वज्राचा प्रहार त्यांना लहानपणी जन्मतः सहन करायला लागला, त्यांचा देह वज्रदेही होईल असं इंद्रांनी सांगितलं. देह म्हणजे देहाचा तडाखा वज्रासारखा असेल. त्यांना सूक्ष्म होण्याची तसंच विशाल काय होण्याची सिद्धी मिळाली. त्यांना फार मोठ्या दीर्घ अंतरावर उड्डाण करून जाण्याची सिद्धी मिळाली. अशा अनेक सिद्धी त्यांना लहानपणीच मिळाल्या असं म्हणतात. पण त्याच वेळेला त्यांना या ज्या सिद्धी आहेत या सिद्धी एका योग्य व्यक्तीच्या दर्शनाने परत प्राप्त होतील. अशा प्रकारे त्या लगेच त्यांना नसाव्यात नसणार आहेत अशा प्रकारची ही एक देववाणी झाली. रामांच्या दर्शनानंतर त्यांच्या सगळ्या सिद्धी आणि त्यांचं आत्मविस्मृत असं मन अंतःकरण परत आत्मभान जागृत होणार असं झालं. त्यांना आपल्या सगळ्या शक्तींची जाणीव झाली. नाहीतर हनुमंतांसारखी व्यक्ती सुग्रीवाचं सचिव असणं शक्यच नाही. त्या शक्तीची जर आधीच कल्पना असती तर सुग्रीव आणि वाली आणि सुग्रीव बाजूला जाऊन हनुमंतच राजा झाले असते एक वेळ. तरी देखील हे जे शक्तीचं भान त्यांना निर्माण झालं त्याबरोबर ते रुद्रावतार असल्यामुळं भगवान शंकरांना जी रामभक्ती होती ती रामभक्ती उपजतच त्यांना मिळालेली होती. फक्त रामांच्या दर्शनाने ती जागृत झाली, तोपर्यंत त्यांना त्याचं भान नव्हतं. परमात्म्याच्या किंवा परब्रह्माच्या समोर शरणागत असावं, परमात्मा किंवा परब्रह्माचा बोध असणाऱ्या व्यक्तीसमोर नेहमी शरणागत असावं असा भक्तभाव त्यांच्या हृदयामध्ये जागा झाला. सर्वसाधारणपणाने जेव्हा हनुमंतांचं दास्य आणि स्वामी सेवा किंवा स्वामींशी एकनिष्ठता ही जी गोष्ट आहे ती हनुमंतांच्या जीवनामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत दिसते. प्रथम त्यांचे स्वामी सुग्रीव होते, त्यांना आत्मभान नव्हतं, त्यांना आपल्या शक्ती 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 ताकद त्यांच्याकडे होतीच आणि बुद्धिमत्ताही होती. असं असल्यामुळं सुग्रीवाच्या मंत्रिमंडळामध्ये ते कोणी आता सांगितलं तसे सचिव होते. वालीनी जेव्हा सुग्रीवाचं राज्य हिसकावून घेतलं, त्याची पत्नी पळवली, त्याला देशोधडीला लावलं, तेव्हा काही मंत्री वालीच्या जवळ तसेच राहिले. सुग्रीवाच्या जवळ काही थोडी मंडळी एकनिष्ठती गेली, त्याच्यात हनुमंत होते. म्हणजे रामचंद्रांच्या ठिकाणी जो एकनिष्ठतेचा भाव होता तो त्यांचा पिंड होता. रामचंद्र भेटले नसते तर वनामध्ये सुग्रीवाने प्रयत्न केले पण वालीच्या शक्तीपुढे सुग्रीवाचं चालत नव्हतं काही, आणि हनुमंतांना आपल्या शक्तीची विस्मृतीच होती. असं असल्यामुळं वालीकडून परत राज्य मिळवलं,
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 परत राज्य
मिळवलं.
रामांची शांती पाहून आणि मूलभूत राम याचा अर्थ परमात्मा, पण राम या व्यक्तीचा ज्याला आपण देव म्हणून म्हणतो तर तो परमात्म्याचा जन्म होता,
जन्म
अवतार होता,
अवतार होता.
असा व्यक्ती आणि व्यक्तीच्या पूर्ण परमात्म्याचा बोध असं जेव्हा हनुमंतांना समजलं तेव्हा ते रामचंद्रांच्या संपूर्ण अधीन झाले. अशा करता की आपल्यालाही तो बोध प्राप्त व्हावा. आणि जेव्हा मी तशा प्रकारे आत्मभावात असतो तेव्हा तुम्ही तोच मी असा हनुमंतांचा भावही झाला. त्यांनी ते मिळवलं देखील त्यांच्या जीवनात, त्यांनी ते मिळवलं. तरी देखील रामचंद्र आहेत तोपर्यंत ते रामभक्तच राहिले. त्यांच्या हनुमंतांमुळे कित्येक लोक उद्धरून गेले. पतित पावनाचे दास तेही पावन करीती जनास, ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली, असं समर्थ म्हणतात. पतित पावन रामचंद्र त्यांचे जे दास आहेत त्यांच्यामुळे देखील कितीतरी लोक पावन होतात. म्हणून हे सगळे पुढे हनुमानाचे भक्त आहेत. समर्थांनी जर पाहिलं तर हनुमंतांची मारुतीची मंदिरं उभी केली, कारण आधी भक्ती तर कळली पाहिजे, कोणाकडे तरी पाहून शिकली तर पाहिजे. रामचंद्रांची मंदिरं आहेत पण रामचंद्रांची भक्ती कशी करायची याचं जर ज्ञान नसेल तर भक्त कसे होणार. रामचंद्रांना हनुमंतांच्या सगळ्या गुणांची योग्य रीतीने कल्पना होती. जांबुवंत, हनुमंत, अंगद, सुग्रीव हे सगळे स्वामी भक्त होते. विभीषण त्यात हनुमंतांचं जीवन हे जास्त वैशिष्ट्यपूर्ण होतं. हनुमंत हे शिष्य कसा असावा याचं प्रतीक बनले. जोवरी हे जगत जोवरी भाषण, जोपर्यंत रामायणाचं नित गायन चालेल तोपर्यंत हनुमंत हे असतीलच, पुन्हा पुन्हा असतील. जर शिष्य नसेल तर सद्गुरु काय, जर भक्त नसेल तर भगवंत काय. उद्या सगळे भक्तच संपले, कोणी भक्तच राहिला नाही तर रामचंद्रांना काय अर्थ आहे. आणि जोपर्यंत एक भक्त जरी आहे तोपर्यंत भगवंताचा महिमा राहीलच. म्हणून जिथं जिथं भक्ती चालते तिथं तिथं हनुमंत येतात असं जे म्हणतात, याचं कारण भक्ती करणाऱ्याच्या हृदयातच ते असतात. भगवंताचा महिमा वाढवण्यासाठी गाण्यासाठी म्हणून जे प्रवृत्त होतात तो हनुमंताचा गुण आहे. तशा अंगाने ते चिरंजीवच झाले. कथेच्या अंगाने देखील ते चिरंजीव आहेत. यमराजांनी यांना मृत्यू नाही, मी यांना कधीही नेणार नाही असं त्यांच्या जन्माच्या वेळेलाच ज्या घटना घडल्या तेव्हा सांगून टाकलं. यांना मृत्यू नाही, पण मृत्यू नाही ही चांगली गोष्ट नाहीये. मृत्यू नसलेले जे चिरंजीव म्हणून म्हटले गेले त्याच्यात एक अश्वत्थामा देखील आहे, त्याला मृत्यू नाहीये पण त्याला त्याचं चिरंजीव पद हे चगमग तळमळणारं असं आहे. त्या चिरंजीव असण्याला काहीही किंमत नाहीये. त्याच्या हातून जी गंभीर चूक झाली जे मूल जन्मालाही आलेलं नव्हतं त्या मुलाला आईच्या गर्भात मारणं, गुरुपुत्राला तर मारायचं नाही म्हणून भीमाने त्याच्या कपाळातला तो कोणता मणी होता तो काढून घेतला आणि श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला की तुला मृत्यू नाही. मृत्यू नसणं हा शापही असू शकतो पण हनुमंतांच्या आणि विभीषणांच्या जीवनावरून मृत्यू नसणं हे वरदान कसं आहे हे लक्षात येतं. आणि हे हनुमंत उपस्थित असतात याचा अर्थ तुमच्या आमच्या अंतःकरणात उपस्थित असतात. भक्त चिरंजीव आहेत याचा अर्थ भगवंत चिरंजीव आहेत. जोपर्यंत राम भक्ती आहे तोपर्यंत सगळ्यामध्ये राम आहे भक्ताच्या अंगाने. त्या हाराची गोष्ट तेच सांगते. काय पृथ्वी मोलाचा हार म्हणतात की त्यांना दिला आणि त्याच्यात राम नाही म्हणून त्यांनी तो टाकून दिला. त्यांच्या अंतःकरणात मात्र राम राहिला, परमात्मा राहिला. आणि तरीही ते अखेरपर्यंत भक्तीचा महिमाच सांगणारे झाले. आणि तसंही पाहायचं झालं तर हनुमंत जसे अखेरपर्यंत भक्त राहिले तसे मी पाहिलेलं आहे की स्वामीजी देखील अखेरपर्यंत भक्तच राहिले. आपण त्यांना मोठ्या प्रेमाने स्वामी म्हणत होतो पण ते भक्त राहिले आपल्या सद्गुरूंचे. आपण त्यांना स्वामी म्हणणं हे बरोबर आहे पण हनुमंत जसे भक्त राहिले अखेरपर्यंत तसे स्वामीजीही भक्त राहिले. स्वरूपानंदांनी देखील स्वामी निज धामी चालले अंतरी निज नामी रंगले असं जे शेवटचं काव्य, तर त्या काव्यामध्ये देवही निज भक्ता भाळले असं म्हटलेलं आहे. देव सुद्धा या त्याच्या भक्ताला भाळले. नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान सहोदर पांडुरंगही त्याज बरोबर देवही निज भक्ता भाळले स्वामी निज धामी चालले. जे तुम्ही ज्यांना स्वामी म्हणता असे स्वामी ज्यांनी अभंगरचना स्वामी म्हणे या नावानी केली ते भक्त होते आणि देव देखील या भक्तावर भाळले असं ते म्हणतात. जो कायम भक्त राहू इच्छितो तो एखाद वेळेला स्वामी होऊ शकेल. जो स्वामी होऊ इच्छितो त्याचं पतन होतं. ही नाथाघरची उलटीच खूण आहे पण ती तशीच आहे. त्याला काही इलाज नाही. याचं कारण फार मोठं गुपित याच्यात साठवलेलं आहे. कारण देह तर दासच असला पाहिजे. देह तर नम्रच असला पाहिजे. देह तर शरणागतच असला पाहिजे. मन तर शरणागतच असलं पाहिजे. तरच ते परमात्मा आपल्या आत घेण्यासाठी ग्रहण करण्यासाठी अंतःकरण बुद्धी ही तरच योग्य होते. तुकाराम महाराजांनी जे म्हटले की देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो ते एका विशिष्ट भावामध्ये म्हटलेलं आहे एवढंच. पण त्यांनाही भक्ताचा भावच आवडतो आणि सर्वांनाच भक्ताचा भाव आवडतो. तसं असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज देखील पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळा फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावियला वेधू असं त्याकरता म्हणतात. आपण ज्यांना ज्ञानियांचा राजा गुरु महाराव असं म्हणतो ते स्वतः भक्त असतात. आपल्या आपल्या करता आपल्या रेफरन्स करता आपल्या परमार्था करता आपल्या उन्नती करता आपण त्यांना अनुसरतो म्हणून एरवी ते स्वतःला असे दासानुदासच समजत असतात. समर्थ देखील आपण ज्यांना समर्थ म्हणतो ते रामदास पण ते समर्थ रामदास म्हणजे ते रामाला समर्थ म्हणत होते आणि त्याचे आपण दास आहोत असं म्हणत होते. या दास होण्यामध्येच परमार्थात यश मिळवण्याचं इंगित साठवलेलं आहे गुपित साठवलेलं आहे. जरी सद्गुरूंनी सांगितलं की तेच तू आहेस तरी सद्गुरूंसमोर जो सोहम म्हणून उभा राहील छाती काढून त्याला समजलं नाही असा त्याचा अर्थ होतो. आचार्यांनी असं म्हटलंय की आज अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह, सर्व त्रिलोकामध्ये परमात्म्याशी असलेलं अद्वैत पाहणारा गुरूंच्या ठिकाणी मात्र अद्वैत नाही पाहत, त्यांच्या ठिकाणी त्यांनी लोटांगणी जावं, कारण त्याच्या लोटांगणी जाण्यातच त्याची पात्रता आहे, तरच परमात्म्याचं अवतरण त्याच्या ठिकाणी होईल, एरवी त्याचा देह अहंकाराने काठरेल, आणि हे हनुमंतांना शेवटपर्यंत समजलं. रामचंद्रांचा प्रश्न नव्हता, ते भगवंत म्हणूनच आलेले होते, त्यांच्या जन्माच्या वेळेलाच सांगितलेलं होतं, जन्माच्या आधीच की परमात्मा अवतार घेणार आहे. तरी देखील रामचंद्रांचं जे जीवन आहे ते जीवन देखील देवाचं जीवन म्हणून ते जगले नाहीत. श्रीकृष्णांचं जसं होतं तसं तेही मर्यादेमध्येच राहिले, माणसाच्या मर्यादेमध्ये राहिले. वेगवेगळ्या आश्रमांमध्ये जात असत, ऋषींच्या पायावर डोकं ठेवत असत, त्यांना जाणणारे, त्यांच्या आतला बोध जाणणारे जरी ऋषी असले तरी राम त्यांच्या समोर नम्र असत. तरी देखील आपण काय आहोत हे रामचंद्रांना माहीत होतं. परमात्म्याचा बोध यदा कदाचित मलिन न होता, कधीही मलिन न होता त्यांचा जन्म होता. बाकीच्यांचा जन्म, हनुमंतांचा जन्म देखील आत्मविस्मृतीत होता, रामचंद्रांनंतर त्यांना ती परत आली. त्यामुळे रामचंद्रांचा प्रश्न नव्हता, ती तर यज्ञपुरुषाची वाणी होती की साक्षात विष्णू अवतार घेतील. मी या मुलांशी बोलताना असं म्हटलं तर की रामचंद्रांचा जो जन्म झाला तेव्हा जे जो प्रसाद दान मिळालेलं होतं, पायस दान मिळालेलं होतं, त्याच्यातलं निम्म पायस कौसल्यांनी कैकईला दिलेलं होतं, सुमित्रेने देखील निम्म कैकईला दिलेलं होतं. याचं कारण कैकई ही तो हातात आल्यावर देखील त्याला किंवा काय जे असेल ते ती देसावध होती, जे घ्यायचं त्याच्याऐवजी ती थांबली तेवढ्यात घारीने ते नेलं अशी गोष्ट आहे. घार घेऊन गेली, असं झाल्यामुळं परत कैकईला आपण अभागी, एवढं मिळालेलं असताना देखील गेली आणि गेलीच, घार घेऊनच गेली म्हटल्यावर गोष्ट संपली. असं असल्यामुळं त्यांच्यातला वाटा कैकईला दिला. म्हणून हे जे चार भाऊ होते हे आणि हनुमंत याच्यात फरकच होता. हनुमंत हे पूर्ण प्रसादाची व्यक्ती होती आणि संकेतानुसार रामचंद्र परमात्मा जन्म घेणार विष्णू हेही ठरलेलं होतं. म्हणून रामचंद्रांच्याच पायसदानामधलं अर्धदान कैकईला मिळाला तो समजा भरत हा रामचंद्रांचाच होता. एका पूर्ण प्रसादच आहे. आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचीही तीच कथा होती. म्हणून रामचंद्रांना जेव्हा वनवास घडला तेव्हा त्यांचाच अंश असलेला भरत हा राज्यामध्ये राहील हे शक्यच नव्हतं. कथा मोठी गमतीशीर आहे, भरत देखील राज्याच्या बाहेर पडला, अयोध्येच्या बाहेर राहून, कारण भरत रामाची प्रतिमाच होते. राम आणि भरत यांचं प्रेम, बंधू प्रेम, हे आत्मप्रेम होतं. आणि लक्ष्मण जरी रामचंद्रांबरोबर वनवासात गेला तरी देखील खरं राज्य शत्रुघ्नाने चालवला. महत्वाचे निर्णय भरताला विचारून, कारण रामाचा अंश होता, जन्मालाच राजा म्हणून राम आलेले होते. जन्माच्या आधीच ठरलेलं होतं की राजा होणार आहे, राजा राम. शत्रुघ्नानी अयोध्येमध्ये राहून सर्व राज्य कारभार केला. म्हणून या सगळ्यांच्या संबंधामध्ये हनुमंत हे अशा करता आगळे वेगळे की ते पूर्ण प्रसादाने झालेले असे दैवी पुरुषच होते. भगवान शंकरांच्या प्रसादानी अंजनीला हनुमंत झाले. ते शंकर रामनाम घेत असत आणि राम हे शिवभक्त होते. शिवाच्या प्रसादानी हनुमंत ते रामभक्त असणं स्वाभाविकच आहे. अशी ही नात्यांची देखील कुंभण फार सुरेख आहे. हनुमंतांच्या चरित्रापासून हनुमंत हे जे सौख्यकारी होते ते सौख्यकारी सर्वत्र होते. म्हणजे रामचंद्रांशी सौख्यकारी नाही तर सर्वांशी सौख्यकारी होते. अनेक कठीण प्रसंग हे मोठ्या सौख्यानी आणि सुलभतेने हनुमंतांनी पार पाडले. सुग्रीवाला लक्ष्मणाच्या क्रोधातून हनुमंतांनी वाचवलं ते त्यांचं बुद्धिचातुर्यच होतं. तसंच सौख्य टिकून राहावं ही त्यांची भूमिकाच होती. असा युद्ध आणि उत्पात व्हावा अशा प्रकारची त्यांची भूमिका नव्हती. ते धूर्त होते, ते वैष्णव होते. वैष्णव म्हणजे विष्णूंचा भक्त असेच होते. आणि सगळ्या जगताच्या अंतरामध्ये प्रवेश करू शकतील इतकं बुद्धिचातुर्य त्यांच्या ठिकाणी होतं. मी पाहतो व्यक्ती व्यक्तीशी बोलते तेव्हा स्वतःच्या भावनांमधूनच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलते. आपल्या प्रकृतीला बाजूलाच सारू नाही शकत. म्हणून मला आत्ता यावेळेला राग आलेला आहे म्हणजे तुम्ही सांभाळून राहा असा त्याचा अर्थ. मी फार दुःखात आहे म्हणजे तुम्ही सांभाळून राहा असा त्याचा अर्थ. असं व्यक्ती व्यक्तीशी वागत असताना स्वतःच्या विकारांना प्राधान्य देते. जगदांतर होणं म्हणजे आपली प्रकृती बाजूला सारणं. असं संसारामध्ये फार दुःखी होण्यासारखं, फार रागवण्यासारखं, फार निराश होण्यासारखं. काहीही अकल्पित झालं तरी देखील होणारच नाही असं काही नसतं. या क्षणाला एक आहे तर या क्षणाला नाही अशी परिस्थिती नेहमी कोणाच्याही वाट्याला येऊ शकते, कशीही येऊ शकते. आपल्या प्रकृतीचं कौतुक जो बाजूला सारू शकतो त्याच्यासाठी ध्यान करायला लागतं, नाम घ्यायला लागतं. आपल्या प्रकृतीला जो बाजूला सारू शकतो तो जगदांतर असा होऊ शकतो. समर्थांनी सुंदरा जगदांतरा असं म्हटलेलं आहे. जगदांतर होणं हे एवढं सोपं आहे की काय? कोणाला शिस्तीचा अभिमान, कोणाला आपल्या बुद्धिमत्तेचा अभिमान, कोणाला शक्तीचा अभिमान, असा कसा जगदांतर होईल? म्हणून या सगळ्या अभिमानांपासून ते मुक्त होते. म्हणून पौराणिक कथा ज्या आहेत त्याच्याबरोबर या गुणांचं जर परिशीलन केलं तर गुणांच्या अंगाने फार मोठं होण्याचं असं प्रेरणास्थान हनुमंतांचं चरित्र आहे. ते सगळ्या लोकांचा आधार होते. आपण जरी ठरवलं की वेगवेगळ्या प्रसंगी जो जो लोकनाथा जगन्नाथा असं ज्यांना म्हटलेलं आहे, नाथ याचा अर्थ स्वतः डळमळीत न होणारा, तो नाथ न. त्यामुळं जर ठरवलं की कुठल्याही प्रसंगी आपण डळमळीत व्हायचं नाही खचून जायचं नाही तो मग लोकांना आधार देऊ शकतो. प्रयत्न करता येऊ शकतो की आपल्या घरातल्या चार लोकांना समजून घ्यायचं, त्यांचा आधार होऊन राहायचं. मग चार मित्रांना आपल्याला जे अनुकूल आहे तेवढ्या चार मित्रांना लोकनाथा हा गुण देखील शिकण्यासारखा आहे. तुम्ही भरोसेमंद भरोसा ज्यांच्यावर ठेवायचा असे असले पाहिजेत, असं तुमचं वागणं बोलणं चालणं विचार असले पाहिजेत, आणि तुम्ही दुसऱ्याच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांना आधार होऊन राहायला पाहिजे. याकरता तुम्ही स्वतः तयार होणं हे हनुमंतांच्या ठिकाणी होतं. त्यांचं पावन चरित्र, पुण्यशील चरित्र, ते स्वतः पुण्यवंत होते, हेही आपल्याला प्रेरणा देणारं असंच आहे. म्हणून या मुलांच्या तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये मला एक गोष्ट चांगली आवडली, ती अशी की हनुमंतांचे गुण आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये अमुक अमुक करू इच्छितो, अमुक अमुक प्रयोग केला, अशी कुठेतरी सांगड असेल तर ठीक आहे. कारण हे सगळं हनुमंत हनुमंतांच्या जागी आणि आम्ही आमच्या जागी असं असेल तर उपयोग नाही. एवढं तरी निदान की इतकं गुंतण्यासारखं नाही व्हॉट्सअप आणि काय 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 आता म्हटलं त्याच्यामध्ये, आपण याच्याशिवाय राहू शकलो पाहिजे. एक खूप चांगलं वाक्य मला वाटतं ही वंदना म्हणाली की सुखाच्या सुख देणाऱ्या वस्तूंच्या काय म्हणाली, कुठे गेली ती, मला वाटतं गेली ती परत. हां काय ग ते वाक्य सांग बर मला. हां सुख देणाऱ्या वस्तू गरजेपुरत्या राहिलेल्या नसून आपली अनावर भूक तर होत नाहीये ना, तर ही अशी वाक्य मला फार आवडली आजच्या याच्यातली. गायत्रीही तसं म्हणाली, कैवल्याच्या याच्यातूनही तशा प्रकारे आलं. आपल्याशी रिलेट होणारं चरित्र पाहिजे आणि हनुमंतांचं चरित्र तसं तुम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की हे चरित्र जे आहे हे चरित्र असंच विचार करण्यासारखंच आहे. मी सुरुवातीला ज्यांचा विचार खरं करता आला असता असं म्हटलो की ही दैवत्वाची श्रेणी असलेल्या व्यक्तीचा विचार दास म्हणून केला त्याच्यापेक्षा पुष्कळ गुरु शिष्य जोड्या आहेत. राम आणि हनुमंतच काय, पण अशा ज्या जोड्या आहेत त्या सगळ्यांना हनुमंत हे प्रमाण आहेत. तुकाराम महाराज शरण शरण जी हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजेसी सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा असं म्हणतात. कोणीही गुरु शिष्याची जोडी घ्या, त्याच्यातला शिष्य देखील आणि गुरु देखील सगळे शिष्यच आहेत, गुरु नाहीयेत. ज्यांना माहीत नाही ते त्यांना गुरु म्हणतात आणि शिष्य म्हणतात. पण असे सगळे हनुमंतांना मानणारे आहेत, हनुमंतांची भक्ती करणारे आहेत, हनुमंतांवरून जीवन समजून घेणारे आहेत असं लक्षात येतं. आजचं हे केंद्र त्यामुळं मला फार आवडलं. तुम्ही सगळ्यांनी फार नेमकेपणाने नेटकेपणाने सादर केलं. अगदी भीमरूपी म्हणण्यापासून सगळं केंद्र चांगलं झालं, कारण भीमरूपीचे संस्कार लहानपणी आपल्या सगळ्यांवर अनेकांवर मी म्हणतो बहुतेक सर्वांवर झालेले आहेत. पण एका वेगळ्या अंगाने भीमरूपीचा आणि या वयामध्ये की ज्या वयामध्ये फारच चांगला अशा प्रकारचा विचार करणं, त्या वयामध्ये भीमरूपी म्हणण्याचाही एक काळ आहे आणि भीमरूपीवर जरा चिंतन करण्याचाही एक काळ आहे. त्या काळामध्ये तुम्ही भीमरूपीवरच हे चिंतन जणू सादर केलं मांडलं खूप छान. याच्यामध्ये आपल्याला होणारच नाही असं काही मात्र म्हणू नका. आम्ही प्रयत्न करणारे राहू असं म्हणा. आम्ही प्रयत्न करणारे राहू. आम्हाला हे जमणारच नाही असं कोणी म्हटलं नाही, पण हे हनुमंतांचे गुण तर एवढे मोठे मोठे आहेत, पण या गुणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू. असाच आणि तसाच सूर होता तसाच आपण ठेवू. कारण होणार नाही असं म्हटलं की अंतःकरण वृत्ती होणार नाहीला साथ देते. त्याच्याऐवजी आम्ही प्रयत्न करू असं जर म्हटलं तर तुमचं व्यक्तिमत्व या 16-25 या वयोगटाचं हे अजून किती समृद्ध होऊन जाईल तुम्हाला आणि इतरांना. ते खरोखरच मुख्यतः तुम्हाला, इतरांना हा सहज घडणारा परिणाम असो तो दृष्टिकोन नसावा पण होतोच. अशा तऱ्हेनी समाजामध्ये चांगले संस्कार आणि त्याच्या लाटा पसरत असतात, तरंग पसरत असतात. तसं होवो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना देखील करतो. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरिठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकारा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी.